आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण एकूण 50% आरक्षण मर्यादेत असलं तरच स्वीकारू अशी मनोज जरांगे यांची भूमिका. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीसोबतच तर शिवसेना आमदार विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. अमरावती जिल्ह्यात बस अपघातात 2 महिलांचा मृत्यू 25 जण जखमी. जयपूर इथं सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात राजस्थान रॉयल्सचं लखनौ सुपर जायंट्स पुढं विजयासाठी 194 धावांचं आव्हान आणि राज्यात सर्वत्र होळीचा उत्साह. राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण एकूण 50% आरक्षणात असलं तरच स्वीकारू असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराठी इथं आरक्षण विषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मराठा संघटनांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत सगळे सोयऱ्यांसह मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन लेखी हमी पत्राद्वारे देणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा असं आवाहन जरांगे यांनी केलं. त्याचप्रमाणे मराठा समाजाने प्रत्येक जिल्ह्यात आपले उमेदवार उभे करावे असंही ते म्हणाले. आपण स्वतः मात्र निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीसोबतच राहणार असल्याचं पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तीनिशी सोबत राहू असं जानकर यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असून येत्या 12 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आज पुरंदरमधल्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना पवार कुटुंबानं ग्रामीण भागात दहशत निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला. ही दहशत मोडून काढण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रीय काँग्रेसच्या अजित पवार गट प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दिल्लीत झालेल्या चर्चेची माहिती यावेळी पक्षाच्या नेत्यांना देण्यात आली. सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला आज सुरुवात झाली. दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते. या दिवशी होळीत हजारो नारळांबरोबर विविध वस्तू टाकण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा करून होळी पेटवली जाते. या होळीमध्ये भाविक श्रद्धा म्हणून नारळ जुने कपडे अंगावरून ओवाळून ते होळीला अर्पण करून आगळी वेगळी होळी साजरी करतात. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी इथं नाथ संप्रदायातल्या कानिफनाथांच्या यात्रा उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. कैकाडी समाजाची मानाची काठी कानिफनाथांच्या कळसाला भेटल्यानंतर होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. ही काठी भेटल्यानंतर परंपरेनुसार होळीपासून मढी यात्रेला प्रारंभ होऊन ती गुढीपाडव्यापर्यंत चालणार आहे. काठीची संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा घालून कानिफनाथ गडापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर काठी उत्सव सांगता झाले. देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं मुख्य मानकरी नारायण बाबा जाधव यांचा सन्मान करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीहून मेळघाट मार्गे मध्यप्रदेशात जाणाऱ्या बसला आज झालेल्या अपघातात 2 महिलांचा मृत्यू तर 25 जण जखमी झाले आहेत. धारणी मार्गावर सेमाडोह ते जोहारकुंड इथं एसटी महामंडळाची ही बस आज परतवाड्याहून तुकईथड इथं जात होती. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं ती एका खोल दरीत कोसळली. जखमींना अमरावती अचलपूर परतवाडा इथल्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं सुरु असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जायंट्स पुढं विजयासाठी 194 धावांचं आव्हान ठेवलं आह। राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला। कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी मोठी भागीदारी करत संघाच्या डावाला आकार दिला। संजू सॅमसननं नाबाद 82 तर रियान परागनं 43 धावा केल्या। यशस्वी जयस्वालनं 24 तर ध्रुव जुरेलनं नाबाद 20 धावांचं योगदान दिलं। शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 16 षटकात 4 बाद 145 धावा झाल्या होत्या। या स्पर्धेतला दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबाद इथं होत आहे। मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। अहमदाबाद इथं आज सकाळी झालेल्या रन फॉर ग्रीन या 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातल्या पारडी इथले भास्कर कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। स्टेट बँक ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली होती। या मॅरेथॉन स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत 45 वर्षांवरच्या वयोगटात भास्कर कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे। राज्यात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे। आज संध्याकाळी जागोजागी होलिका दहन होत असून उद्याच्या धुळवडीची तयारीही जोरात सुरु आहे। कोकणात कालपासूनच होळीच्या पालख्या आणि होलिका दहनाची तयारी सुरु झाली आहे। अनेक चाकरमानी होळीनिमित्त आपापल्या गावी गेले आहेत। त्यांच्यासाठी कोकण रेल्वेनं आणि राज्य परिवहन मंडळानं खास गाड्याही सोडल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना होलिका दहन आणि उद्याच्या धुळीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटवण्यात आली। यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातही होळीचा पारंपरिक उत्साह दिसून येत आहे। आदिवासी बांधव या ठिकाणी 5 दिवस होळीचा सण साजरा करीत असून त्यावेळी फगवा मागण्याची प्रथा आजही जपली जाते। चिखलदरा धारणी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारून होळी साजरी केली जाते। वाशिममध्ये संकल्प फाउंडेशनच्या वतीनं गेल्या 17 वर्षांपासून स्मशानात होलिकोत्सव साजरा केला जातो। यावेळी स्मशानाची स्वच्छता करून त्यासह होळी पेटवली जाते। धुळ्यात सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र येत होळी साजरी केली। एरवी एकमेकांवर टीका करणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन होळीचा आनंद लुटला। खासदार डॉ सुभाष भामरेही या होलिकोत्सवात सहभागी झाले। धुळ्याच्या मध्यवर्ती चौकात युवा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हुकुमशाही महागाई आणि बेरोजगारीची प्रतिकात्मक होळी करून सरकारचा निषेध केला। नवी मुंबईतल्या सिडकोच्या मेट्रो मार्ग क्रमांक 1 वर बेलापूर ते पेणघर या मार्गावरची मेट्रो सेवा धुलीवंदनानिमित्त दुपारपर्यंत बंद राहणार आहे। दुपारी 2 वाजल्यापासून मेट्रो सेवा पुन्हा सुरु होणार आहे। अमरावती बाजार समितीनं आजपासून पुढचे 10 दिवस धान्य बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली होती। त्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर 26 आणि 27 मार्चला बाजार सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। हा बाजार आता 28 मार्च ते 1 एप्रिल या काळात बंद ठेवण्यात येणार आहे। बाजार बंद ठेवल्यामुळे आपला माल कुठे विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे। हवामान। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे। येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण एकूण 50% आरक्षण मर्यादेत असलं तरच स्वीकारू अशी मनोज जरांगे यांची भूमिका। महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीसोबतच तर शिवसेना आमदार विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। अमरावती जिल्ह्यात बस अपघातात 2 महिलांचा मृत्यू 25 जण जखमी। जयपूर इथं सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात राजस्थान रॉयल्सचं लखनौ सुपर जायंट्स पुढं विजयासाठी 194 धावांचं आव्हान आणि राज्यात सर्वत्र होळीचा उत्साह। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।